शिवचरित्रामध्ये कळीचा मुद्दा शिवाजी महाराजांसाठी हे त्यांच्यासाठी जे लढणारे लोक होते त्यांच्या संदर्भात बदल घटना आपल्याला माहिती आहेत, शाळेमध्ये वाचल्यात, पुस्तकांमध्ये वाचल्यात,
अरे चित्रपटांमध्ये सुद्धा पाहिल्यात,
तमाशांमध्ये पण झाले
आणि आज तर व्हॉट्सअपवर सुद्धा पाहायला लागलेत.
चला वाचल्यापेक्षा बघितल्यात म्हणून जेवढ्या घटना आपल्याला माहिती आहेत जरा उजळणी करू, या घटना पुन्हा एकदा बघू, बघूयात काय सापडतात. पन्हाळ्याच्या घटनेपासून सुरुवात करूयात. राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राज्य विस्तार केला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला,
धक्का मोठा दिला आदिलशाहीला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला.
सिद्धीन बेत काय आखला,
सिद्धीन बेत काय आखला, सिद्धीन बेत काय आखला,
वेडण्या निघाला तो राजाला,
वेडण्या निघाला तो राजाला, वेडण्या निघाला तो राजाला,
स्वराज्य सर्व नष्ट करण्याला,
स्वराज्य सर्व नष्ट करण्याला, स्वराज्य सर्व नष्ट करण्याला.
ऐक घडले लगा तो इतिहास जी जी जी,
ऐक घडले लगा तो इतिहास जी जी जी, ऐक घडले लगा तो इतिहास जी 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 जी.
सन 1660 सिद्ध निघाला होता टात,
सन 1660 सिद्ध निघाला होता टात,
घेऊन सैन्य हजार साठ धरली पन्हाळगडाची वाट,
घेऊन सैन्य हजार साठ धरली पन्हाळगडाची वाट,
पन्हाळा त्यान वेडला सिद्ध बिलकुलच ना लढला,
पन्हाळा त्यान वेडला सिद्ध बिलकुलच ना लढला,
कुणालाच आत ना सोडला ना बाहेर पडला जी जी जी, ना बाहेर पडला जी जी, ना बाहेर पडला जी जी, ना बाहेर पडला जी जी.
ही घटना माहिती आहे, गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्या मुद्द्याकडे आम्हाला तुमचं लक्ष वेधायचंय पुढे गोष्ट ऐकूया.
त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये कल्पना काय होती माहितीये तुला?
सिद्धी जोहरच्या सैन्यावर आपण आतून हल्ला करायचा आणि नेताजी पालकर जे बाहेरच्या बाजूला होते त्यांनी त्याचे सैन्य घेऊन सिद्धी जोहरच्या सैन्यावर हल्ला करायचा अशी योजना बनली होती. पण महाराजांची योजना फेल झाली, फोल गेली, नेताजी पालकर हरले आणि महाराजांना पन्हाळगडावर अडकून पडायला लागलं.
तीन चार महिने गेले वेडे ना ढिले झाले,
तीन चार महिने गेले वेडे ना ढिले झाले,
किल्ल्यावर दाना वैरण अपुरे पडू लागले,
किल्ल्यावर दाना वैरण अपुरे पडू लागले,
शिवबाची झाली कोंडी अन्न उतरे ना तोंडी,
शिवबाची झाली कोंडी अन्न उतरे ना तोंडी,
न लढताच किल्ल्यावर मरण्याची वेळ हो आली, राजे हो राजे, राजे हो राजे.
त्यांनी
आखला एक डाव त्यात होणार होता घाव,
त्यांनी आखला एक डाव त्यात होणार होता घाव,
त्यांनी आखला एक डाव त्यात होणार होता घाव,
त्यांनी आखला एक डाव त्यात होणार होता घाव.
शिवाकाशीत आला पुढं व्यवसायाने नावी असलेला शिवाकाशीत अशा पेच प्रसंगामध्ये पुढे आला आणि काय म्हटला? शिवाकाशीत आला पुढं म्हटलं सोडील हे मी कोड,
शिवाकाशीत आला पुढं म्हटलं सोडील हे मी कोड.
ठरल्याप्रमाणे शिवाकाशीत खोटा शिवाजी म्हणला आणि पालखीत बसून निघाला. शिवाकाशीतची पालखी सिद्धीच्या सैन्याच्या जवळून जायला लागली. त्यांनी ती पालखी पकडली. शिवाजी पकडला म्हणून त्यांना आनंद झाला. सिद्धीच्या समोर उभं केलं आणि इकडे शिवाजी महाराज जिथं वेढा पातळ होता अशा ठिकाणावरून निसटले आणि युक्ती फत्त झाली. पण तिकडं शिवाकाशीच काय झालं?
शिवाकाशीतचे तिकडे मग सोंग उघडकीस आले.
शिवाकाशीतचे तिकडे मग सोंग उघडकीस आले.
स्वराज्य रक्षणासाठी बलिदान शिवाने दिले.
स्वराज्य रक्षणासाठी बलिदान शिवाने दिले.
मरणार असून ठाऊक मरणाला तयार झाला.
मरणार असून ठाऊक मरणाला तयार झाला.
राजावरती त्यान जीव ओवाळून टाकला.